रंगनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि अखंड सौभाग्यवती सकल गुणसंपन्न मातोश्री सरलाताई यांच्या जन्मशताब्दी महोत्सवामध्ये मी सौभाग्यवती सीमा सुनील खिवसरा मंडळाच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते। गेले अनेक दिवस आपण स्वामीजींच्या आणि सरलाताईंच्या आठवणींमध्ये रमलेलो आहोत। त्यांचा जीवन प्रवास आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ही प्रार्थनेने होईल। सद्भक्त सौभाग्यवती अर्चना दाते ही प्रार्थना सादर करेल।
स्वप्न निद्रा निजागृती नाही असे सहजतेने वसे सर्व देही असुनी विदेही अमरत्व लाला प्रणिपात माझा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला नाहीच करितो जगदृश्य भास दावी ठाई स्वरूप विलास देऊनी प्रेमा शमवी जीवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला माधव सांगे रहा आनंदात स्वये निश्चये होती देहातीत सदा तो विदेही स्वरूपी विराला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला माधव 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 नाम मराचारी वाणी करी मोक्ष धाम रक्षील दावुनी अंती मुळाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला कसे फेरू ऋण भव हा आटला राहे दुरी परी हृदयस्थ बसला विश्वासी व्यापुनी दासाची उरला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवा माधव 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 गरजा म्हणता की सरला नसे जन्म दूजा मम रोम रोमी माधव भरला मम रोम रोमी माधव भरला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा श्री गुरु माधवाला प्रणिपात माधा सद्गुरु माधवाला
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। जन्म शताब्दी महोत्सवामध्ये आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या सहजीवनावर चिंतन करणार आहोत। आपल्या घराचं मंदिर बनवणारी स्वामीजी आणि सरलाताई ही एक अलौकिक जोडी, दैवी गुणसंपदेने युक्त, साऱ्या साधक विश्वाला ईश्वरीय प्रेमाच्या सूत्रात गुंफणारी आणि आपल्या कृपेचा वर्षाव करणारी। दोघांचाही जन्म 1917 कोकबन या छोट्याशा खेड्यात बालपण गेलं। मित्रमैत्रीण या नात्याने खेळले वाढले, जीवनसाथी बनले। सद्गुरु शिष्याच्या परमपवित्र नात्यात हे नातं पुढे परिवर्तित झालं। नंतर साऱ्या साधक विश्वाचे ते मायबाप बनले। महाराष्ट्र मंडळामध्ये हजार हजार जोर बैठका काढणारे व्यायामपटू, पुण्यात सलग 3 वर्षे चॅम्पियन टेनिसपटू, सचोटीच्या व्यवसायाबद्दल नागपूरच्या उद्यम मासिकाकडून गौरवले गेलेले आदर्श कापड दुकानदार, आपल्याच घरी स्वांत सुखाय श्री ज्ञानेश्वरी वाघयज्ञ चालवणारे प्रवचनकार, सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांचे शिष्योत्तम ते सद्गुरु पदाधिष्ठित असे स्वामी माधवनाथ, आणि बहुमोल हिऱ्यालाही कोंदण तेवढंच रेखीव आणि कणखर असं लाभावं, त्याप्रमाणे स्वामीजींची शक्ती आणि सावली बनून जगल्या मातोश्री सरलाताई। ईश्वरभाव, सेवावृत्ती, प्रेम आणि परोपकार ही सरलाताईंच्या व्यक्तित्वाची चतुःसूत्री। स्वामी कार्य संवर्धित करणारं व्यक्तिमत्व होतं त्यांचं। मला आठवतंय 1994 होतं आणि माझ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका द्यायला मी माया अपार्टमेंट्समध्ये गेले होते। स्वामीजींना तत्पूर्वीच पॅरालिसिस झाला होता, ते पलंगावर पहुडलेले होते, सरलाताई जवळच उभ्या होत्या। मी स्वामीजींना नमस्कार केला। स्वामीजी म्हणाले, पेशंट विश्वासाने संपूर्ण शरीर तुमच्या ताब्यात देतात हे लक्षात ठेवून वागा। त्यांच्या या एकाच वाक्याने माझी पुढची वाटचाल प्रकाशित झाली होती। स्वामीजींना भेट देण्यासाठी मी शाल आणली होती। सरलाताईंनी ती शाल त्वरित घेतली, तिची घडी उघडली आणि स्वामीजींच्या सर्वांगावर पांघरली। अतिशय हळुवारपणे त्यांनी माझ्या अंतकरणातले भाव जपले होते। स्वामीजींचा प्रभाव हा त्यांच्या दृष्टीतून बोलण्यातून पडत असे तर सरलाताईंचा प्रभाव मात्र नकळत पडत असे। मातोश्री सरलाताई अर्थात पूर्वाश्रमींच्या सरोजिनीचा बाळासाहेबांची विवाह करण्याचा हट्ट हा उमेचा निर्धार होता। महादेवाला वश करण्याचं सामर्थ्य तिच्यापाशी होतं। बाळासाहेब ही व्यक्ती चार चौघांसारखी नाही। त्यांचे आचार विचार, जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी हे सर्व उंच पातळीवरचं आहे याची त्यांना सदैव जाणीव होती। आर्थिक परिस्थितीतील तफावत प्रेमाने भरून निघाली। स्वामीजींनी जे ध्येय ठरवलं त्याला पूरक असा संसार त्यांनी केला। स्वामीजींच्या खांद्याला खांदा लावून व्यवहार संपादन केला तर पारमार्थिक जीवनातही त्या खऱ्या अर्थाने अर्धांगी बनून राहिल्या। घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून सरलाताई दुकानात मदतीसाठी जात, उधारी वसूल करायला जात, आर्थिक व्यवहार बाळासाहेब त्यांना समजावून सांगत, विचार विनिमय करून निर्णय घेत. त्यांनी घेतलेले निर्णय योग्यच असतील अशी सरलताईंची श्रद्धा असे. काटकसरीने आणि दक्षतेने संसार चालवला जाईल. जेवणात सर्वांना तव्यावरच्या गरम पोळ्या मिळत होत्या. टापटीप, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा या गुणांनी मंडित जीवनशैली होती. सात्विक रसिकतेलाही मान होता. बाळासाहेब दुकानातून घरी येताना केव्हा तरी सरलाताईंसाठी गजरा आणत आणि एखाद्या सोमवारी मुलांना डोसे खाण्यासाठी बाहेर घेऊन जात हे ऐकल्यावर आपल्यालाही किती छान वाटतं. 27 जून 1958 महदभाग्याचा दिवस. आपण ज्ञानेश्वरी निरूपण करावं अशी अंतप्रेरणा बाळासाहेबांना झाली. त्याच दिवशी रात्री 10 वाजता घरातील आवराआवर झाल्यानंतर निरूपणाचा शुभारंभ झाला. कॉटच्या एका टोकाला निरूपणकार बाळासाहेब तर दुसऱ्या टोकाला घरातील एकमेव श्रोता तो सरलाताई असा थाट होता. हळूहळू मंडळी जमू लागली. बैठक व्यवस्थेची जबाबदारी अर्थातच सरलाताई पार पाडू लागल्या. दिवसेंदिवस बाळासाहेब निरूपणात रंगत होते तर सरलाताई अबोल सेवामूर्ती बनून राहिल्या होत्या. बाळासाहेब गुणातीताच्या शांतीत प्रवेश करीत होते तर सरलाताईंनी सात्विक शांतीची परमावधी गाठली होती. बापूसाहेबांच्या विवाहाच्या दिवशी सुद्धा निरूपणात खंड पडला नाही. उंबरठ्यावर माप उलटण्याची तयारी ठेवली आणि ठरल्यावेळी प्रवचन सुरू झालं. घरात विवाहाचा प्रसंग असो, आजारपण असो, निरूपणात कधीही खंड पडला नाही. शाश्वताचा ध्यास घेतलेल्या बाळासाहेबांच्या या अखंड ज्ञानेश्वरी निरूपणाची तपस्या फळाला आली. सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेचा जणू लोट आला. प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण साधनामय झाला. ज्ञानेश्वरीतील उंच उंच पातळीवरचे अनुभव बाळासाहेब घेत होते तर त्यांच्या स्वास्थ्याची काळजी सरलाताई घेत होत्या. स्वामीजींची प्रवचनं स्वांत सुखाय होती. श्रोत्यांच्या अंतःकरणाला साथ घालणारी होती. चित्तात निश्चित बदल घडवणारी होती. आनंद निर्भर झालेले स्वामीजी त्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी सिद्ध झाले. साधकांची वर्दळ वाढत गेली. संसारातील वादळ वाऱ्यांनी त्रस्त झालेली मनं त्यांच्या सहवासात शांत झाली. 20-22 तरुण मुला मुलींना परमार्थाची गोडी लागली आणि सरलाताईंच्या प्रेमाची व्याप्ती सर्वांना पुरून उरली. ध्यानातील त्या आगळ्या वेगळ्या आनंदाची चव घेण्यासाठी सरलाताई आतुर झाल्या. माझं भाग्य कधी उजाडणार असं स्वामीजींना विचारू लागल्या. स्वामीजी नुसतेच हसले. पतीभाव जाऊन गुरुभाव येईल तेव्हाच हे घडेल असं ते उत्तरले आणि तो दिवस उजाडला. दुकानात सुमारे 2 तास सरलाताई ध्यानानंदात निमग्न होत्या. आपल्या सुजाण पत्नीची आणि शरणागत शिष्येची साधनेतील प्रगती पाहून स्वामीजींना समाधान झालं. उपस्थितांना सांगू लागले, सारखं मला द्या म्हणायच्या, हे आता आनंदात बस. आणि नंतर मिश्किलपणे म्हणाले, आज आम्हाला काही जेवण वगैरे आहे की नाही की प्रवचनालाही सुट्टी. ज्ञानेश्वरीतील यज्ञरूप जीवनाचे प्रतीक बनून राहिल्या मातोश्री सरलाताई. पुढे निरूपणाला येणाऱ्या श्रोत्यांनी ऋण निर्देश म्हणून स्वामीजींचा आणि सरलाताईंचा 60वा वर्धापन दिन साजरा केला. त्यावेळी स्वामीजींनी सरलाताईंवर माधव लोटांगणी येत असे हे उत्स्फूर्त काव्य केलं. त्यात स्वामीजी म्हणतात, आवघियाची करणी तुवा लेली शांतीची लेणी मज व्यापका गवसणी तुझे मन. स्वामीजी आणि सरलाताईंचं सहजीवन आपल्यालाही त्या शांतीचं लेणं लिहिलेल्या मनाकडे आकर्षित करतं. त्या शांतीचा आपणही अनुभव घ्यावा असं वाटू लागतं. तो अनुभव घेण्याचा मार्ग शुद्ध अंतःकरणातून जातो हे सद्गुरूंचं प्रतिपादन पुन्हा पुन्हा आठवत राहतं. सापेक्ष सुखदुःखांकडून निरपेक्ष आनंदाकडे नेणाऱ्या या वाटचालीबद्दल जिज्ञासा निर्माण होते आणि अतिउत्सुकतेने आपण या आनंदाच्या दरबारात सामील होतो. या दरबारातीलच एक सदस्य सद्भक्त श्रीयुत सुधीर पाटकर, पुण्याबाहेर राहणाऱ्या साधकांची तळमळ शांत करणारे. सुधीर पाटकर हे आय आय टी मद्रासहून एमटेक झालेले आहेत आणि गोल्ड मेडॅलिस्ट आहेत. केंद्राच्या कार्यक्रमांचे लाईव्ह ऑडिओ आणि व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग करण्याचं काम ते पाहत असतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
भगवत प्राप्तीचा ध्यास घेणारे संत हे भारतवर्षाला नवीन नाही आहेत. त्या ध्यासापायी म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये वेडापायी सर्व गोष्टीवर पाणी सोडल्याची म्हणजे सर्वसंग परित्याग करण्याची उदाहरण आपण ऐकतो. कर्मकांडामध्ये व्यस्त असतील तर पूजा अनुष्ठान हे सर्व संपल्याशिवाय तोंडात पाणी घालायचे नाही अशी कडक साधना करणारे देखील संत आपण ऐकतो. पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की यांच्या पायी त्यांच्या कुटुंबाची फरफट झालेली आहे. वाचस्पती मिश्रांचं एक उदाहरण स्वामी यांच्याकडून बऱ्याच वेळा ऐकलं. शास्त्राध्ययनात आणि ग्रंथलेखनामध्ये ते इतके निमग्न होते की बाह्य जगदाशी नरू त्यांचा संपर्क निघूनच गेलेला होता. एके रात्री वाऱ्याने त्यांच्या कुटीतील दिवा मालवला आणि त्यावेळी त्यांची तंद्री भंग पावली. त्यावेळी एका वृद्ध स्त्रीने येऊन तो दिवा लावला आणि वाचस्पतीने त्यावेळेला त्या स्त्रीने विचारले की आपण कोण आहात. त्यावर ती स्त्री वृद्ध स्त्री उद्गारली मी आपली पत्नी भामती. अनेक वर्षांच्या पूर्वी आपला विवाह झाला होता. या आणि अशा सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी आपण स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलातेंचं जीवन पाहतो ऐकतो खरोखर अचंबित होतो. मला गंमत वाटते की माझ्या प्रपंचावर एक टक्काही विश्वास नाही अशा म्हणणाऱ्या स्वामीजींच्या स्वामी माधवनाथांच्या प्रपंचावर तोच आपल्याला आदर्श वाटत राहतो आपल्याला आकर्षित करतो. 80-90 दशकामध्ये जे नव दाम्पत्य होती नवीन लग्न झाण्याची जे दाम्पत्य होतं त्यांना सर्वांना आपला संसार आपण स्वामीजी आणि सरलातेंसारखा असावा असंच वाटत राहतं. स्वामीजींच्या प्रपंचामध्ये संयम होता. एक जीवनाला चौकट होती अलिप्तता होती व्यवहार दक्षता होती तशीच रसिकता देखील होती सौंदर्यदृष्टी होती संपन्नता होती. प्रेम तर त्यांच्या संपूर्ण व्यवहाराचं मूळ सूत्रच होतं असं म्हणायला हरकत नाही. चार चौघांसारखे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले पण ते कशा पद्धतीने सामोरे गेले ते आपल्याला आकर्षित करतात. असौरी संसारी संन्यासी मी झालो असे म्हणणारे स्वामीजी कर्तव्य परांगमुक्त नव्हते. कालच आपण बापूसाहेबांच्याकडनं ऐकलं की ते त्या मुलांना घेऊन टिळक टँकवरती पोहण्यासाठी जात असत तेही त्यांच्याकडून शिकले ते. स्वामीजींच्या या ध्येयवाडी वृत्तीची सरलातेने नक्कीच जाणीव होती आणि त्यांच्या प्रेमाची देखील होती आणि त्याचमुळं या संपूर्ण जीवनामध्ये सरलातेंची संपूर्ण साथ स्वामीजींना मिळाली. मला आठवते एका अलिप्ततेच्या प्रसंगानंतर ज्यावेळेला सरलातेंना त्याच्याबद्दल जी प्रतिक्रिया विचारली होती त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की परंतु त्यांचं प्रेम होतं ना सर्वांच्यावरती प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं बारीक लक्ष होतं त्यामुळे असे सर्व प्रसंग केव्हाच मागे पडत गेले. ज्यावेळी पण स्वामीजींच्या चित्तप्रज्ञतेचा अलिप्ततेचा उल्लेख करतो तर त्यांच्या आयुष्यात घडणारे अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतात सुखाचे दुःखाचे प्रसंग. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या लहान मुलाचा झालेला मृत्यू सरला त्यांच्या चुनत्यांचा झालेला मृत्यू यांना ते अंतर्मुख झाले. पुढे सरला त्यांच्या मातोश्रींचा मृत्यू झालेला असताना देखील त्या दिवशीचं प्रवचन केल्यानंतरच बाकी सर्व गोष्टी घडल्या. बापूसाहेब एका गंभीर आजारामध्ये असताना त्यांना पुण्यामध्ये ऍडमिट केलेलं असताना देखील निरूपण झाल्यानंतरच स्वामीजी तिकडे गेले. हे प्रसंग आणि एका अभिनव पद्धतीनं आपल्या मुलाची मुंज करणारे स्वामीजी मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळेला देखील निरूपणाची वेळ न चुकणारे स्वामीजी. स्वामीजींचं हे आयुष्य म्हणजे स्थितप्रज्ञाचं आयुष्य होतं. दुःखेशी अनेक रुग्ण मना सुखेशी विकृत स्वा याचा अभ्यास स्वामीजींच्याकडून घडत होता हे आपल्याला जाणवतं. पण नंतर लक्षात येतं की या गोष्टीकडे या गोष्टीमध्ये एका गोष्टीच्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही की या सर्व गोष्टी सरलातेंच्या आयुष्याशी देखील निगडीत होत्या. त्यातले प्रत्येक प्रसंग सरलातेंच्या अत्यंत जवळच्या जिव्हाळ्याच्या आणि प्रिय व्यक्तींच्या बाबतीत घडत होते. पण या बाबतीमध्ये सरलातेंची भूमिका ही स्वामीजींच्या भूमिकेशी समीरोस होणारी ठरली. तरुण सरलातेई स्वामीजींच्या सहवासामध्ये अलिप्ततेचा अभ्यास करत होता तितिक्षेचा अभ्यास करत होता. स्वामीजींचं या प्रत्येक प्रसंगामध्ये आचरण कसं होतं त्याचं आकलन करत होता आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. स्वामीजी आपल्या सर्व व्यवहाराबद्दल अत्यंत दक्ष होते. मला कोणत्याही निर्णयाबद्दल कधी पश्चाताप झालेला नाही असं ते म्हणू शकत होते, अत्यंत सावधान होते। त्या बाबतीमध्ये एक दोन प्रसंग आठवतात, ऐकलेलेच प्रसंग आहेत। स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या बाबतीत बैठकीच्या वेळेला देण्याघेण्यावरून समोरच्या व्यक्तींच्याकडून जी मागणी अवास्तव व्हायला लागली म्हटल्यानंतर त्या बैठकीतून उठणारे स्वामीजी, आणि असाच प्रसंग ज्याला केंद्रातील साधकांच्या बाबतीमध्ये येऊ घातला, देण्याघेण्यावरून लग्न होतं का नाही असं लक्षात आलं, त्याला स्वतःची पदरमोड करून स्वतःकडून स्वतःचं सोनं स्वतःचा पैसा देऊन ते देऊ करणारे आणि ती परिस्थिती निभावून नेणारे आणि पुढे लग्नही निभावून नेणारे स्वामीजी, ह्या दोन्ही व्यवहारच्या दृष्टीनं विरोधाभास वाटणाऱ्या गोष्टी स्वामीजींनी पार पाडल्या आणि या दोन्ही प्रसंगाचे साक्षीदार होत्या मातोश्री सरलाते। स्वामीजींचं कार्य पूर्णपणे पुण्यामध्येच राहिलं, ते परगावी गेले आनंद यात्रेच्या निमित्तानं, पण उद्देश एकच की परगावच्या साधकांच्या भेटी घेणे, त्यांना सद्गुरूंची भेट आवश्यक आहे म्हणून ते गेले। या सर्व आनंद यात्रेत सरलाताई त्यांच्या बरोबर असत, पण परगावी राहणार आपल्या मुलींच्या घरी मात्र ते क्वचितच गेले, अपवादानेच गेले। सामान्यतः असा विचार झाला असता की साधकांच्या बाबतीत आणि माझ्या मुलींच्या बाबतीत असा दुजा भाव का, असा प्रश्न सरलाताईंच्या मनात आला नसेल का, त्याच्याबद्दल त्यांची नाराजी व्यक्त झाली असेल का, नाही, पण त्याचं उत्तर नाही असंच येतं। कारण त्या स्वामीजींच्या प्रत्येक भूमिकेची समरस होत्या, स्वामीजी घेत असेल प्रत्येक निर्णय ही योग्यच आहेत अशी त्यांची देखील भूमिका होती। सरलाताई स्वामीजींच्या जीवनामध्ये अत्यंत बालपणापासून होता, आपण नेहमीच ऐकतो त्यांचा प्रेमविवाह झाला, पण तिथं त्यांनी माहेरची श्रीमंतीची वस्त्रे उतरली आणि अत्यंत चारचौघांसारखा मध्यमवर्गीय असा प्रपंच स्वीकारला, प्राप्त परिस्थिती जुळवून घेतलं, पत्नी म्हणून अत्यंत निगुतीने संसार केला। त्यांच्या आणि स्वामीजींची जी पैशावरून लुटुपुटीची भांडणं होत असत आपण त्याचा खूप वेळा मजा घेतलेली आहे। स्वामीजींचं जीवन जसं पुढे जात होतं तसं त्याबरोबर सरलाताईंचं जीवन पुढे जात होतं, एकाच वयाचे होते ते, पण सरलाताई मात्र स्वामीजींच्या सावली बनून राहिल्या होत्या। अशी सावली की ज्या सावलीला स्वतःचं अस्तित्व नव्हतं, सतत बरोबर राहणं आणि त्यांचा मनोभाव राखणं हेच एकमेव धोरण होतं। स्वामीजींनी ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली आणि सरलाताई पहिल्या श्रोत्या बनल्या। या प्रसंगातूनच दोघांचा परस्परांच्या वरचा अत्यंत गाढ विश्वास आपण लक्षात येतो। श्रोत्यांची संख्या वाढू लागली आणि प्रवचन निरूपण कुठे देवळात किंवा मंडपात नाही तर स्वतःच्या राहत्या घरी सुरू झाली। एका दिवशी बघितलं तर सरलाताईंच्या प्रपंचावरती होणारं एक प्रकारचं आक्रमण होतं, त्यांच्या वेळेवरती, त्यांच्या कौटुंबिक जीवनावरती, त्यांच्या खाजगी जीवनावरती होणारं आक्रमण होतं, पण सरलाताईंनी मात्र सेवाव्रत स्वीकारलं। त्या केंद्रामध्ये सुरुवातीच्या सतरंजा घालणे आणि काढणे आणि इतर सर्व सेवा सरलाताईंनी सुरू केल्या आणि त्या अविरतपणे 20-22 वर्ष चालू राहिल्या, जोपर्यंत केंद्रात येणाऱ्या युवा साधकांनी त्या सेवा स्वीकारल्या नाही तोपर्यंत। स्वामीजी सद्गुरू पदस्थी झाले आणि सरलाताई गुरुमाता बनल्या, खऱ्या अर्थानं साधक विश्वाच्या आई बनल्या, विशेष करून युवा साधक साधिकांच्या। स्वामीजी बोधाच्या दृष्टीनं व्यापक होत होते तर सरलाताई प्रेमानं व्यापक होत होत्या। एक गोष्ट ऐकली आहे, कथा एक की स्वामीजींची एक कन्या फ्रान्समध्ये गेली, त्यावेळी तिथल्या उपस्थित साधिकेनं सरलाताईने विचारलं की सरलाताई आज तुम्हाला विशेष आनंद झाला असेल ना, तेव्हा सरलाताई उत्तरल्या की फ्रान्समध्ये जाणारी ही माझी पहिलीच मुलगी नाहीये, या सर्व माझ्याच मुली आहेत, अशा त्या व्यापक झालेल्या होत्या। सरलाताईंचा सक्रिय पाठिंबा स्वामीजींच्या कार्याला पूरक होत्या आणि स्वामीजींच्या कार्यातील भगिनी वर्गांच्या सक्रिय सहभागाला सरलाताईंचं प्रेम आणि मातृत्व या पोस्टसाठी कारणीभूत ठरलं। सरलाताईंच्या या सेवाभावी व समर्पित जीवनाबद्दल स्वामीजींना अतिशय कौतुक होतं, आदर होता। त्या धावपळीच्या जीवनातून करत असलेल्या साधनेबद्दलही कौतुक होतं। ते विनोदानं म्हणत असत की सरलाताई ध्यानात डोलायला लागल्या की वरती इंद्राधिकांची आसवे देखील डळमळायला लागतात। एकदा स्वामीजी आणि सरलाताई पाद्य पूजवून परत आले आणि घरी आल्याबरोबर सरलाताईच्या मातोश्रींची सुश्रूषा करायची वेळ आली होती। सरलाताईंनी विना तक्रारचे सर्व पाठ पाडले। ते सर्व घडताना स्वामीजी उपस्थित साधकांना म्हणाले की याच कारणामुळे सरलाताई पाद्यपूजा घेण्यास योग्य आहे, आणि पुढे खुद्द स्वामीजींनी देखील सरलातेंची पाद्यपूजा केली आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. त्यांचं जीवनच अलौकिक होतं. ते एकत्र म्हणून पूजा करीत, साधकांच्या कल्याणासाठी आत्मने घेत, एकत्र स्तोत्र म्हणत, एकत्र पूजा करत, आजारपणात देखील स्वामीजीकडून असत त्याला स्तोत्र म्हणताना एका हातानं सरलातही स्वामीजींचे पाय दाबत असत. आणि स्वामीजींच्या निर्याणानंतर देखील त्याच गादीवरती त्या बिछाण्यावरती स्तोत्र म्हणत असताना सरलातेंचा एक हात त्यांच्या जसं जणू स्वामीजी उपस्थित आहेत अशा पद्धतीनं तिथून फिरत असे. त्या स्वामीजींच्या शिवाय कधी बाहेर एकत्र गेल्याच नाहीत. स्वामीजींच्या निर्याणानं देखील त्या सदैव त्यांची तस्वीर घेऊनच बरोबर राहत असत. सरलातेंच्या निर्याणाच्या वरती वेळी एक साधिका म्हणाल्या होत्या की स्वामी माधवनाथ घडणे हे महाकठीण हे सर्वच जाणतात, मान्य करतात, पण सरलातेंची संतपत्नी बनणे हे तितकेच कठीण आहे. आपलं महाभाग्य की याचे सहजीवन आपल्याला पाहायला मिळाले. मी लहानपणी कीर्तने खूप ऐकली तेव्हा एखाद्या संतांच्या चरित्रानंतर ते कीर्तनकार म्हणत असत की असे संत आजकाल होणे विरळच, पण स्वामीजींच्या सहवासात आलो आणि संत भेटी झाली. तेच कीर्तनकार गमतीने असं म्हणत असत की या स्त्रीमुक्तीच्या काळामध्ये तारा सीता मंदोदरी अशा सप्त पतिव्रता मिळणं देखील अवघड आहे, पण सरलातेंचं जीवन चरित्र पाहिलं आणि ती इच्छा जमी पूर्ण झाली. शेवटी एका काव्यपंक्तीचा थोडासा बदल करून आधार घ्यावा वाटतो. स्मरण तयांचे होता साचे चित्ती हर्षण मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा सरला माधव स्मरावे, सरला माधव न मावे. हरी ओम तत्सत.
तर या मनोगतातून आपल्याला असं आढळतं की गोडी हा स्वामीजी आणि सरलाताईंच्या अंतःकरणाचा धर्म होता, तर शिस्त हा त्यांच्या कर्माचा धर्म होता. स्वामीजींचा प्रपंच हा संपन्न प्रपंच होता आणि स्वामीजी श्रीमंतीची व्याख्या सांगायचे, एखाद्याकडे किती संपत्ती आहे यावरून ती व्यक्ती श्रीमंत आहे असं ठरत नाही, तर त्या व्यक्तीवर किती जण प्रेम करतात यावरून ती व्यक्ती श्रीमंत आहे की नाही हे ठरतं. यानंतर आपल्या श्रीमंत सद्गुरूंबद्दल मनोभाव व्यक्त करील सद्भक्त चित्र आठले. स्वामी कार्य हिरिरीनी भाग घेणारी सौभाग्यवती चित्र आठले ही इंजिनियर आहे आणि तरुण वयातच स्वामीजींकडे जे आले त्यांचं ती प्रतिनिधित्व करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज मोठ्या भाग्याचा आनंदाचा असा दिवस आहे. स्वामीजी आणि मातोश्रींची एकत्रित जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. त्यातला पवित्र पारायण सोहळा त्याला काल आपण प्रारंभ केला. आज आपल्या परमदैवताच्या स्वामी आणि सरलातेंच्या प्रेममयी सहजीवनावर काही बोलायचं आहे. खरं तर स्वामी स्वरूपानंदांनी वसिष्ठ अरुंधतीचा जोडा असा ज्यांचा गौरव केला त्यांच्याविषयी मी काही बोलायचं, पण या बोलण्यात एक आनंद आहे, समाधान आहे. बोलण्याने आणि श्रवणाने आपली काया वाचा मन पवित्र आणि शुद्ध होणार आहे, म्हणून हा अल्पसा प्रयत्न. प्रत्यक्ष परमात्म्याने शक्तीसहित कोकबनला 1917 साली जन्म घेतला, सगुण रूप साकार झालं असं मला वाटतं. स्वामीजी आणि सरलाताई हे बालपणीचे सवंगडी. स्वामीजी कुसवावर चढून पारिजातकाच्या कळ्या काढून द्यायचे, तर आई ओच्यातनं सुकामेवा आणायच्या आणि त्या स्वामीजींना द्यायच्या. या सुकामेवा आणि पारिजातकाच्या कळ्या यांच्या आदान प्रदानात घट्ट झालेली ती नात्याची वीण त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षीपर्यंत तशीच घट्ट आणि प्रेममयी राहिली. 1939 साली स्वामीजी आणि मातोश्रींचा विवाह झाला आणि प्रत्यक्ष सहचर्य सुरू झालं. या विवाहाच्या प्रसंगी मात्र सरलातेंनी पुढाकार घेतला होता. त्यांनी स्वामीजींना बरीच पत्र लिहिली होती आणि आपल्या घरातही सांगितलं होतं की मी विवाह करेन तर बाळासाहेबांशीच. स्वामीजींनी आधी त्या पत्रांकडे तसं दुर्लक्षच केलं होतं, कारण दोघांच्याही आर्थिक परिस्थिती तफावत होती. पण नंतर एक पत्र स्वामीजींनी सरलाताईंना लिहिलं. त्यात ते असं म्हणतात की आम्हाला कुबेराची संपत्ती ही कवडी मोल वाटते. आमच्या सारख्यांना भूल पडते ती संपत्ती किंवा सौंदर्याची नव्हे तर तुमच्या गुणांची. तुमचे गुण मला आकर्षित करतात म्हणून तुमचं मागणं मी आनंदाने कबूल करतो. पण तुमच्या आईच्या प्रेमळ संमतीशिवाय आपण पुढे जायचं नाही. हे पत्र स्वामीजींमध्ये असलेल्या संतत्वाची साक्ष देत असं वाटतं. कारण 22 वर्षी कोण म्हणेल कुबेराची संपत्ती कवडी मोल वाटते. पण स्वामीजींचे अंगभूत गुण विवेक आणि विचार असल्यामुळे त्यांनी असं पत्र लिहिलं असावं असं वाटतं. आणि मातोश्रींनाही याच गुणांची भुरळ पडली असावी. या गुणांची भुरळ पडली म्हणूनच आर्थिक परिस्थिती तफावत होती तरी सुद्धा मातोश्री स्वामीजींच्या 10x10 सोमवारपेठेतल्या खोलीत आनंदाने संसार करण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांच्या नात्यात एक प्रकारचा गोडवा होता. सरलाताईंच्या आग्रहाखातर स्वामीजींनी आपलं महादेव हे नाव बदलून माधव असं केलं. पण पुढे महादेवाचं सांप्रदायिक कार्य माधवाच्या युक्तीने चालवलं. सहजीवनाचा मुख्य मर्म जर काय असेल तर पार्थत्याग, प्रेम, विश्वास आणि आधार. स्वामीजींचे वडील 17 वर्षी त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर थोडेसे सचिंत झाले होते. तेव्हा सरलाताई त्यांना येऊन हळूच म्हणाल्या होत्या काही काळजी करायची नाही. आणि नंतर काही वर्षांनी जेव्हा स्वामीजी स्वतः प्लुरेसेनी आजारी होते सरलाताई काळजीत पडल्या होत्या. त्यावेळी स्वामीजी त्यांना म्हणाले सरलाताई काही काळजी करू नका, ईश्वराला या देहाकडून खूप मोठं कार्य करून घ्यायचंय. असं एकमेकांना आधार देणारं हे सहजीवन पुढे आपल्या सगळ्यांचा आधार होऊन राहिलं. आपल्या सगळ्यांवर प्रेमाची पखरण करत राहिलं. आज फक्त भारतात नाही तर विदेशातही स्वामीजींचे या प्रेमाचा अनुभव घेतलेले कितीतरी साधक आहेत. कोकबनपासून सुरू झालेलं छोट्याशा गावातून सुरू झालेलं हे सहजीवन विश्वव्यापणार असं झालं. यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते सहस्र देवता हा स्वामीजींचा नुसताच भाव होता असं नाही तर त्यांनी मातोश्रींची पूजा देखील केलेली होती. त्यांनी प्रत्येक गोष्टीत मातोश्रींना बरोबरीचं स्थान दिलं. मग दुकानाचे व्यवहार असतात सीमा जसं म्हणाले की दुकानाचे व्यवहार सांभाळणं असो तर स्वामीजी सुद्धा घरातली कामं करायचे. ते स्वतः घरातला केर काढायचे किंवा शेल्फ पुसायचे. स्वामी स्वरूपानंदांच्या प्रथम भेटीला जेव्हा स्वामीजी गेले तेव्हाही ते सरलातेना बरोबरच घेऊन गेले होते. आपण ऐकतो असा एवढा कार्याचा मोठा पसारा वाढलाय तर आताच दोघांनी सांगितलं की सरलाते एकमेव श्रोत्या होत्या. पण त्या एकमेव श्रोत्या तर होत्याच पण पती काहीतरी बोलतायत आणि पत्नी ते ऐकून घ्यायचं एकतर ते सर ज्ञानेश्वरीचं निरूपण आणि सरलातेही मोठ्या कौतुकाने पाहायच्या. स्वामीजी जेव्हा काही परमार्थातले अवघड सिद्धांत सोपे करून सांगायचे तेव्हा सरलातेही कौतुकाने स्वामीजींकडे पाहत असायच्या. स्वामीजी हे सरलाताईंचे देव होते. आता सीमाने जे काव्याचा उल्लेख केला त्या काव्यात स्वामीजी असं म्हणतात माझे ठाई पूर्ण विश्वास माझे ठाई तुझा निवास माझे ठाई जगन्निवास सदा सर्वदा देखसी तू धन्य तू जगी पतिव्रता धन्य तुझी आदी देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी येत असे. अशा प्रकारचं काव्य ते सुद्धा विवाहाला 30-40 वर्ष झाल्यानंतर लिहिलेलं हे त्या दोघांमध्ये असलेलं आत्मिक प्रेम दर्शवतं. संतांची पत्नी होणं हे तसं अवघड गोष्ट आहे पण सरलाताईंनी ती लीलया पडलेली दिसते. संतांचे विचार जाणून घेऊन त्याप्रमाणे वागणं त्यांनी स्वामीजींना अभयाच्या 19व्या वर्षापर्यंत अतिशय हळुवारपणे जपलं. आणि आमचं असं भाग्य आहे की त्याच्यामुळेच आम्हा भगिनींना स्वामीजींचं दर्शन मिळालं. सरलाताईंचं निर्व्याज प्रेम, शुद्ध सात्विकता, स्वामीजींचा बोध, मातृभाव, गुणातीतता या सगळ्यांचा परिपोष म्हणजे त्यांचं प्रेममयी सहजीवन. स्वामीजींनी आदर्श सखा, आदर्श पती, सद्गुरूंचा लाडका शिष्य ते नाथ संप्रदायाचे अध्वर्य असं आपलं जीवन उन्नत केलं तर सरलाताईंनीही अभिसारिका, अनुसरिता आणि त्यानंतर समर्पिता असं स्वतःच्या जीवनाचं उन्नयन केलं. आणि ते सुद्धा अतिशय सहजपणे पतीभावापासून सद्गुरुभावापर्यंत त्यांनी सहज प्रवास केलेला दिसतो. त्या स्वामीजींच्या शरणागत भक्त झाल्या. सरलाताईंना आपण संतपत्नी आहोत याचं भान होतं, पण अभिनिवेश नव्हता. त्या दोघांच्या ठिकाणी कुठल्याही व्यवहारिक इशणा नव्हत्या. त्यामुळे सत्ता सुधीरदादा असं म्हणाले की पाद्यपूजा घेतानाही त्या संकोचून गेलेल्या असायच्या. स्वामी सरलाताईंच्या मध्ये एक प्रकारे आदरभाव तर होताच, पण जपणूक जशी होती स्वामी सरलाताई जशा स्वामींना जपत असत तसं स्वामीजीही जपत असत. एकदा सरलाताईंना खूप ताप आला होता. स्वामीजी दुकानातून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होते. जेव्हा त्यांना कळलं की ताप वाढतोय तेव्हा त्यांनी दुकानातली आरती संपवली आणि लवकर घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं सरलाताई झोपल्या होत्या. स्वामीजी आले आणि त्यांनी सरलाताईंना हाक मारली. सरलाताई त्यांच्याकडे त्या तापाचे उघडून हसल्या आणि उठायला लागल्या. स्वामीजींनी त्यांना बळजबरीने खाली झोपवलं. आणि एखाद्या बाळाला जसं कुरवाळतात तसं त्यांच्या चेहऱ्यावरून स्वामीजींनी हात फिरवला, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि कळवळून असं म्हणाले, दमलीस ग, खूप दमलीस, माझ्यासाठी तू खूप परिश्रम घेतेस, तुला विश्रांतीची गरज आहे. असं म्हणून त्यांना म्हणाले की उठ, डोळे उघड जरा, मी तुला द्राक्ष देतो. असं म्हणून त्यांना द्राक्ष भरवली. तिथे त्यांच्या नाती होत्या. त्या नातींना म्हणाले, आजीला ताप आलाय हा, त्यांना त्रास देऊ नका. असं म्हणून तिथे पुढच्या आरतीची तयारी करायची होती, तर तिथे असल्या मुलींना म्हणाले, तुम्ही का गा एवढेसे चेहरे करून उभ्या राहिला, ता उद्या डॉक्टर येतील, औषध देतील, सल्ला ते बऱ्या होतील. असं म्हणून पंचा घेऊन स्नानाला निघून गेले अतिशय अलिप्तपणे. जणू देव्हाऱ्यातल्या ज्ञानेश्वर महाराजांवर सगळा भार त्यांनी सोपवला. स्वामीजींच्या परमार्थाचा प्रचार, स्वामीजींनी परमार्थाचा प्रचार प्रसार केला. त्या दैवी कार्यात मातोश्रींची अनमोल साथ होती. स्वामींनी वयाच्या 10व्या वर्षीच एक ध्येय निश्चिती केली होती आणि त्याची मातोश्रींना पुरेपूर कल्पना होती. पण जेव्हा सगळ्या साधकांचा घरात रात्ता सुरू झाला तेव्हाही सरलाताईंनी न कंटाळता त्या साधकांचं सगळं केलं. मग एखाद्या साधिकेला 12 वर्ष घरी ठेवून घेणं असो किंवा एखाद्याचं बाळणपण करणं असो, कोणी साधिका ट्रान्समध्ये गेली तर तिचं डोकं आपटू नये म्हणून सरलाताई उशी धरून बसलेल्या होत्या, तर तिच्या मांडीत असलेल्या मुलीला स्वामीजी खेळवत होते. केवळ साधकांच्या कल्याणासाठी स्वामींवरच्या विश्वासाने आणि प्रेमामुळे सरलाताईंनीही हे कष्ट घेतले. वयाच्या 75 नंतर दोघांनाही खूप मोठ्या अशा आजारपणांना सामोरं जायला लागलं. कौटुंबिक आघातही झाले, पण त्याच्यात त्यांनी आपल्याला कधीच अंतर दिलं नाही. स्वामीजी आणि सरलाताईंनी आपल्या घराचं मंदिर केलंय. आजही माया अपार्टमेंटला गेल्यावर तिथल्या शांतीचा संस्पर्श आपल्याला जाणवतो. आम्हा भगिनींना तिथं गेल्यावर माहेरी आल्याचा प्रत्यय तर येतोच, पण एखाद्या मंदिरात जशी शांती लाभते तशी शांती तिथे लाभते. आता सुधीरदादांनी जसं सांगितलं तसं स्तोत्र पठणासाठी स्वामीजी आणि सरलाताई एकत्र येत असत. तर एका संध्याकाळी सरलाताई येऊन बसल्या, स्वामीजीही आले. स्वामीजी त्यांना म्हणाले, हे ग काय सरलाताई, साडी नाही बदलली? तर सरलाताई म्हणाले, अहो आता कुठे बाहेर जायचंय? तर स्वामीजी म्हणाले, अगं बाहेर नाही जायचं, पण हे ज्ञानोबा आणि स्वामीजी बघतायत ना आपल्याकडे. सरलाताई लगेच आतमध्ये गेल्या आणि 5 मिनिटाच्या आत नऊवारी साडी नेसून बाहेर आल्या. तिथे एक साधिका होती, तिने विचारलं, सरलाताई कसं हे शक्य झालं, तुम्ही 5 मिनिटात कशा आलात बाहेर? त्या म्हणल्या, अगं हे कधीही सांगतील चला निघूया किंवा चला तयार व्हा, तर पटकन तयार होता यावेळा पाहिजे म्हणून साडीच्या निऱ्या करून ठेवलेल्या असतात. माझ्यासारखेला जरा हे कठीणच आहे. पॅरालिसिस नंतर सरलाताई न कंटाळता स्वामीजींची सेवा करत असत. स्वामीजींना काही हवं असेल तर ते बेल वाजवायचे. सरलाताई हातातलं काम टाकून येत असत, पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी बघितली नाही. एकदा स्वामीजींना खूप खोकला झाला होता. सरलाताईंची नुकतीच केमोथेरपी झाली होती. त्यांना अशक्तपणा होता. त्यांना जे औषध घ्यायला लागायचं तर त्यांनी त्यांना झोप यायची. तर एक दिवस त्यांनी औषधच घेतलं नाही. स्वामीजींना हे जेव्हा कळलं तेव्हा ते सरलातेंना म्हणाले, सरलाताई असं करू नका, तुम्ही औषध घेतलं नाही याचा मला त्रास होतो, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्हाला काही झालं तर त्याचा मला आधीच त्रास होईल. नंतर एका साधिकेला ते असं म्हणाले की बाकी सगळं होईल. सरलाताईंसारखं प्रेम कोण करणार? मला वाटतं परमात्मा जेव्हा सगुणात येतो तेव्हा त्याला प्रेमाची शक्ती लागते. स्वामी सरलाताईंचं हे प्रेममय सहजीवन आपल्या समोर एखाद्या उघड्या ग्रंथासारखं आहे. आज आपण त्यांच्याकडे एक मागणं मागूया की सांडोनिया सकळ स्वार्थ तुवा प्रपंचाची केला परमार्थ हे आमच्याकडूनही घडू दे. त्यांच्या प्रेमगाथेचं गायन पिढ्यानपिढ्या चालू राहणार आहे, चालू राहणार आहे. हरिओम.
सद्भक्त चित्राच्या मनोगतातून आपल्याला असं आढळतं की निरपेक्ष प्रेमाने आपण आपलाही प्रपंच यशस्वीपणे पुढे नेऊ शकतो हे आश्वासन आपल्याला स्वामीजी आणि सरलाताईंच्या सहजीवनातून पुन्हा पुन्हा मिळत राहतं. स्वामीजी प्रवचनात एक ओवी सांगायचे, ज्ञानेश्वरीत पोळ्या कशा लाटाव्यात हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आकारे नवती ढगळे स्पर्शे अति मवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादुजीये. आकाराने ढगासारख्या नसाव्यात, स्पर्शाने मऊ असाव्यात आणि स्वाद असा असावा की जिभेवर ठेवल्यानंतर पोळीचा आणि जिभेचा स्नेह जमला पाहिजे. आजच्या बदलत्या काळामध्ये नोकरी व्यवसायामुळे स्त्री जीवनाचे सामाजिक कौटुंबिक आणि वैयक्तिक आयाम बदलत आहेत आणि तरी सुद्धा जेव्हा केव्हा पोळ्या लाटण्याचा प्रसंग येतो तेव्हा आम्ही या ओळीचं चिंतन करीत असतो. यानंतर सद्भक्त श्रीयुत डॉक्टर सुनीलदादा तावरे आपलं मनोगत व्यक्त करतील. स्वामी कार्यातील प्रमुख मार्गदर्शकांपैकी ते एक आहेत आणि पुण्यातील प्रसिद्ध आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सायंटिस्ट म्हणून ते कार्यरत होते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपण आपले प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथजी आणि मातोश्री सरलाताई यांची जन्मशताब्दी महोत्सव साजरा करतो आहोत. प्रपंच साधून परमार्थातलं उत्तुंग असं आत्मदर्शनाचं ध्येय याच जन्मात साधता येतं, गाठता येतं, याचा एक आदर्श वस्तुपाठ आपल्याला स्वामीजींच्या लीलाचरित्रावरून दिसून येतो. आज आपण स्वामीजी व मातोश्री सरलाताई यांचं सहजीवन कसं परमार्थमय घडत गेलं याचा आढावा घेतो आहोत. माझ्या आधी ज्या वक्त्यांनी या सहजीवनाचं अतिशय हृदयंगम असं दर्शन घडवलं, या सहजीवनाला नेमकं कोणतं तत्वज्ञान आधारभूत होतं याचा एक मागोवा घेण्याचं उत्तरदायित्व या कार्यक्रमाच्या संयोजकांनी माझ्यावर सोपवलेलं आहे. स्वामीजींच्या आणि मातोश्री सरलाताईंच्या जीवनावरून चरित्रावरून असं दिसून येतं की जन्मजात त्यांना अतिशय शुद्ध सत्वगुणी अशी प्रकृती लाभलेली होती. स्वामीजींना त्यांच्या वडिलांकडून आणि मातोश्रींकडून भक्तीचे संस्कार मिळाले होते तर आपण स्वामी मातोश्री सरलातेंचा जय जयकार करताना जसं म्हणतो की नाना गुण संपन्ना अशा मातोश्री सरलाताई होत्या. या शुद्ध सात्विक अशा जन्मजात प्रकृतीमुळे त्यांच्या ठिकाणी सद्गुणांच्या विषयी अतिशय प्रेम असं होतं. सद्गुणांच्या विषयी प्रेम हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य असा भाग होता. अशी शुद्ध सात्विक प्रकृती आणि दैवी गुण लाभले तरी त्याचं पुढे संवर्धन करावं लागतं. ते संवर्धन त्यांनी केलं. समर्थ जसं म्हणतात की रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, सहज गुणाशी न चले उपाय, काहीतरी धरावी सोय अगांतुक गुणांची. अगांतुक उत्तम गुण आपल्या मध्ये आणणं. स्वामीजींचं जर चरित्र पाहिलं तर त्यांनी चहा सोडला एक चांगली अशी गोष्ट, पण ती जन्मभर पाळली. जन्मभर पाळणं जे आहे, स्वामीजींनी काल जसं सांगितलं, या गोष्टी करता, गुण संवर्धनाकरता, गुण जपण्याकरता एक धैर्य लागतं. हे धैर्य स्वामीजी आणि सरलाताई या दोघांच्या ठिकाणी सहजतेने होतं असं दिसतं. आणि त्यांच्या सहजीवनाचं एक वैशिष्ट्य असं होतं की हे जे गुण होते त्यांच्या ठिकाणी, हे गुण एकमेकांचे गुणांना संवर्धन करण्याकरता मदत करणं, हे त्यांच्या सहजीवनाचं एक वैशिष्ट्य असं होतं. स्वामीजींनी सुरुवातीला त्यांच्या साधक दशेमध्ये आपण म्हणू की त्यांनी साधना करायला सुरुवात केली, त्यांच्या ठिकाणी एक विलक्षण असं परमेश्वर प्राप्ती करता अर्थभाव, तीव्र मुमुक्षत्व असं निर्माण झालं. त्यावेळेला संतत्व त्यांच्या ठिकाणी अस्फुट होतं असं आपण म्हणू. संतत्व त्याच्यातून निर्माण होणार होतं, पण हे सरलातेंनी जाणलं आणि त्याला त्यांनी अतिशय आधार असा दिला, त्यांना अतिशय साथ अशी त्या काळामध्ये त्यांनी दिली. संसार जर नीट उत्तम असा व्हायचा असेल तर काही व्यावहारिक गुण आणावे लागतात, असावे लागतात. या गुणांचा उल्लेख सद्भक्त सीमा सैनी आणि सुधीर जाणांनी केला. त्याच्यामध्ये शिस्त पाळणं, वेळ पाळणं या ज्या गोष्टी आहेत, शुचिरभूतता, स्वच्छता, आणि ह्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला जीवन आणखीन उंच पातळीवर जर न्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी दासबोध याच्यामध्ये सांगितलेले जे पारमार्थिक दैवी गुण आहेत की जे आपण दया, क्षमा, शांती हे जे म्हणतो, हे दया, क्षमा, शांती देखील मिळवण्याकरता दोघांनीही सहजीवनामध्ये प्रयत्न केले. दोघांनी एकमेकांना उत्तम अशी साथ दिली. प्रपंच करत असताना एक अनुकूलता त्यांना लाभली. ही अनुकूलता जरी लाभली तरी देखील प्रपंचाविषयी जे संतांचं तत्वज्ञान होतं, ते संतांचं तत्वज्ञान हेच स्वामीजींचं तत्वज्ञान होतं. म्हणजे कुठलं, त्यांच्या हातामध्ये साधारणतः मध्यम वयामध्ये 35-40 मध्ये दासबोध आला. त्याच्या आधी गीता आणि उपनिषदांचं चिंतन ते करत होते. दासबोधामुळे त्यांना नेमकं प्रपंचाचं स्वरूप काय आहे त्याच्याविषयीचं चिंतन त्याचं घडत गेलं. समर्थ जसं म्हणतात की संसार प्रपंच मुळीच नासका, जाणोनी करावा नेटका. नेटकाकरिता फिका होत जातो. आता नेटका करणं जे आहे, बरेच वेळेला संसाराची आवड ज्यांना असते त्यांना असं वाटतं की आपण नेटका करणं म्हणजे आपला फ्लॅट उत्तम रीतीने सजवलेला असावा, त्याला चांगले पडदे असावेत, फर्निचर चांगलं असावं. हे नेटका करणं नाहीये. प्रपंच नेटका करणं म्हणजे तो मर्यादित ठेवणं. स्वामीजींनी व्यवसाय केला तो व्यवसाय देखील त्यांनी मर्यादित ठेवला. हे नेटका करणं, हे मर्यादित ठेवण्याचं जे एक वैशिष्ट्य होतं ते स्वामीजींच्या आणि सरलातेंच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतं. प्रपंच करत असताना प्रपंचाला प्राधान्य न देता परमार्थाला प्राधान्य देणं, आपण निर्णय आठवणीतून ऐकलं की बापूसाहेबांच्या पत्नी लग्न झाल्यानंतर गृहप्रवेश करत असताना घरामध्ये ज्ञानेश्वरीचं प्रवचन चालू होत, रिसेप्शन चालू असताना स्वामीजी आले, प्रवचनाची वेळ झाल्यावर प्रवचन चालू झालं आणि नवविवाहितांनी घरामध्ये माप उलांडलं. हे जे आहे हे परमार्थाला प्राधान्य देणं आहे. बापूसाहेबांची मुंज केली तेव्हा त्यांनी सगळ्या नातेवाईकांना एक पत्र लिहिलं की मुंज झालेली आहे, आपण बटूला आशीर्वाद पाठवावेत. हे जे आहे आपलं घरातलं फंक्शन खूप मोठ्या प्रकारे करावं अशा प्रकारे त्यांचं नव्हतं, कारण त्याच्यामध्ये परमार्थाला त्यांना वेळ द्यायचा होता, परमार्थातलं ध्येय याच जन्मामध्ये त्यांना साधायचं होतं. त्यांनी आपलं जे प्रापंचिक जीवन होतं ते त्यांनी अधिक व्यापक संकुचितता काढून टाकली. आपण पाहतो की आपल्या घरामध्ये एक दोन पाहुणे आले आणि थोडं एक दोन दिवस त्यांचं जास्त मुक्काम होतं असं वाटलं तर मनामध्ये यायला लागतं की आता हे केव्हा असं कुठेतरी वाटायला लागतं. पण स्वामीजींच्या जीवनामध्ये असं दिसतं की जसंच त्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला सुरुवात केली तसं त्यांच्या भोवती परमार्थाची जिज्ञासा असणारे साधक जमा व्हायला लागले. आणि मग अशी सुधीरदानी जसा उल्लेख केला तसं एका तऱ्हेने त्यांच्या सांसारिक जीवनावर ते आक्रमणच होतं, पण त्यांनी ते आक्रमण मानलं नाही. आणि याच्याकरता आपल्या ठिकाणच्या असणारा स्वार्थत्याग करणं हे त्याच्यामध्ये दिसून येतं. आणि जेव्हा निर्णय लोक प्रकृतीचे लोक आजूबाजूला जमतात तेव्हा केवळ त्यांचं कल्याण व्हावं, काल स्वामीजींनी सांगितलं तसं शुभ संकल्प हे करुणा कळवळा ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, अशा तऱ्हेने त्यांचं जे जीवन जे होतं त्याच्यामध्ये स्वार्थत्याग हे थोडं निषेधक असं शब्द आपल्याला वाटेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हटलंय की किंबहुना दिवस राहती पुढीलांची सुख उन्नती आणि स्वार्थी प्रवेशी, पुढीलांची सुख उन्नती म्हणजे पुढीलांची म्हणजे दुसऱ्यांची सुख उन्नती कल्याण होईल हाच त्यांचा स्वार्थ होता, हा त्यांनी स्वतःचा स्वार्थ केला. अशा तऱ्हेने त्यांचं जीवन अत्यंत व्यापक असं होत गेलं. त्यांनी जे सर्वांवर अतिशय निरपेक्ष असं प्रेम केलं, प्रेम करत असताना प्रपंचामध्ये असं दिसून येतं की काही एक अपेक्षा निर्माण होते. आपण मुलांवर प्रेम करतो, पत्नीवर प्रेम करतो, त्याच्यातून आपल्याला एक प्रकारच्या काही अपेक्षा निर्माण होतात आणि त्या अपेक्षा जर आपण जर पूर्ण होऊ शकल्या नाही तर थोडं आपण खट्टू होऊन जातो. तसंच आपण राजकारणी जीवनामध्ये देखील पाहतो की एखाद्या नेत्याच्या भोवती काही कार्यकर्ते येतात आणि मग कार्यकर्त्यांकडून त्या नेत्याच्या अपेक्षा असतात, पण स्वामीजींनी जे प्रेम केलं ते प्रेम निरपेक्ष होतं, त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नव्हती. आणि हे प्रेम करत असताना एक निरपेक्ष सेवाभाव स्वामीजी आणि सरलाताई या दोघांच्याही ठिकाणी होता. असं दिसतं की त्यांचं प्रापंचिक जीवन अतिशय प्रेमाचं असं घडलं. त्यांची सर्व मुलं जी होती ती सात्विक स्वभावाची अशी निपजली. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे जीवा. आणि त्यांच्याकरता प्रपंचाकरता स्वामीजी आणि सरलाताई अतिशय झिजले. असं म्हणतात की प्रेमाची सुरुवात जी आहे ती घरापासून सुरुवात करावी लागते. एकदम आपण दुसऱ्यांवर प्रेम करायला जाणं हे शक्य नसतं. स्वामीजी असं म्हणायचे प्रवचनामध्ये की चॅरिटी बिगिन्स ऍट होम, तिथून सुरुवात केली आणि मग ते व्यापक असं होत गेलं. आणि हे प्रेम जे होतं ते बोधासहित व्यापक होत गेलं. नालपे सुखम असती भूमैव सुखम, भूमैव याचा अर्थ व्यापक होणं, बोधाच्या अंगानी व्यापक असे स्वामीजी होत गेले. प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा पाहणं, त्याचं अनुसंधान ठेवणं, ज्या परमात्मा स्वरूपाचा त्यांनी अंतरामध्ये बोध करून घेतला तेच परमात्मा स्वरूप सर्व ठिकाणी नटून आहे. आणि एकैके हे किती सांगू तुझं लागी बाणवोनी अंगी सेवकत्व विश्व हे मदरूप मानवनी पांडवा करी माझी सेवा सर्व भावे. अशा तऱ्हेने ते सर्वांवर निरपेक्ष प्रेम आणि निरपेक्ष अशी सेवा ते करीत राहिले. स्वामीजी आणि सरलातेंच्या सहजीवनामध्ये असं दिसत, मग अशी चित्र त्यांनी उल्लेख केला की त्यांनी एकमेकांना जपलं, शारीरिक तर जपलंच भावनिक तर जपलंच पण दोघांनी एकमेकांचा परमार्थ जपला. आपण स्वामीजींचं जीवन आपल्याकरता आदर्श अशा करता मानतो आहोत की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या सहजीवनामध्ये दोघांचाही परमार्थ होता आणि परमार्थ हेच जीवनाचं सार्थक आहे. आणि असं दिसतं की दोघांनी एकमेकांचा परमार्थ जपला. स्वामीजींच्या सुरुवातीच्या साधक दशेमध्ये त्यांचा परमार्थ सरलातेंनी जपला आणि त्याच्यानंतर स्वामीजींच्या विषयी जेव्हा सरलातेंच्या मनामध्ये गुर्वह निर्माण झाला तेव्हा सरलातेंचा देखील परमार्थ स्वामीजींनी जपला. असं दिसतं की त्यांच्यामध्ये एक प्रकारचं दृढ विश्वासाचं असं नातं होतं. आणि हा जो संसार या प्रेम आणि विश्वासाच्या पायावर जो घडला त्याच्यामध्ये या प्रेमामुळे एक रसिकता देखील होती. मग अशा सुधीरांनी त्याचा उल्लेख केला, रसिकतेनी सर्वांना सीमातेंनी उल्लेख केला की आधीच्या काळामध्ये ते मुलांना डोसा खाण्याकरता एक संतोष भुवन असं होतं, तिथे ते घेऊन जायचे. तर रसिकतेनी त्यांनी संसार केला आणि परमार्थ देखील परमार्थ कार्याचा प्रसार जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांनी तो देखील रसिकतेने केला. ध्यान मंदिराचं सुशोभन करत असताना कुठलं झुंबर लावायचं, कुठे तस्वीर लावायची हे सगळं त्यांनी रसिकतेने केलं. ते असं म्हणायचे की झुंबर लावण्याचं मी म्हणतो मला झुंबर महाराज असं म्हणतील असं ते म्हणायचे. अतिशय रसिकता अशी स्वामीजींच्या ठिकाणी होती. असं जे सर्वांग परिपूर्ण परमार्थमय असं जे जीवन स्वामीजी जगले की ज्याच्यामध्ये सद्गुणांचं प्रेम होतं, नेटका मर्यादित असा प्रपंच होता, सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणं त्यांच्या ठिकाणी होतं, निरपेक्ष सेवा भाव त्यांच्या ठिकाणी होता, दुसऱ्यांचं कल्याण हाच स्वार्थ असं त्यांच्या ठिकाणी होता, असं जीवन आपण देखील जगावं त्यांचा एक आदर्श वस्तुपाठ आपल्या ठिकाणी आहे. हे जीवन आपल्याला आपण देखील जगण्याचा प्रयत्न करावा आणि असं हे जीवन आपलं घडत जावं अशी आपण त्यांच्या ठिकाणी या जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रार्थना करूया. हरि ओम.
सद्भक्त सुनील दादांच्या या मार्गदर्शक अशा मनोगतानंतर सद्भक्त हेमाताई पुरोहित आणि सहकारी साधिका एक गवळण सादर करणार आहेत. तत्पूर्वी मी श्रीयुत माधव साखरदांडे आणि सौभाग्यवती वृंदा साखरदांडे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावा. या गवळणीमध्ये निर्गुणाचं सगुण रूप मोठं खुलवून सांगितलेलं आहे. तू परमार्थातील योगीराज आहेस, निष्काम आहेस, तुझी महती अनंत आहे, तुझी माया मला कळत नाही. 1991 सालचा तो प्रसंग आजही मला आठवतो. स्वामी माधवनाथांना पॅरालिसिस झाला होता. साऱ्या साधक विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. स्वामीजी मात्र स्वतःच्या आनंदात निमग्न होते, सर्वांना धीर देत होते आणि सांगत होते, तुम्ही दुःख करू नका, मला काहीही झालेलं नाही. व्याधी या शरीराला लागलेल्या आहेत. मी देह नाही, मी परमात्मा आहे. मी तर सच्चिदानंद परमात्मा आहे. मी ज्या आनंदात आहे तो आनंद तुम्हीही प्राप्त करून घ्या, समजून घ्या. वेळ थोडा आहे, तडक साधनेला लागा. आज सद्गुरु स्वामी मकरंदनाथही आपल्याला हाच इशारा देत असतात की काळ असाच पुढे जाईल. तुमच्या बाह्य जीवनात कोटी कोटी सूर्य उगवतील, परंतु आतला एक सूर्य जर प्रकाशितच झाला नाही तर बाहेरचे कोटी कोटी सूर्य तुमचं अंतःकरण प्रकाशित करू शकणार नाही. स्वामीजी, तुमचे शब्द आम्हाला सावध करीत असतात, मार्गस्थ ठेवत असतात. आमच्या अंतःकरणातला सूर्य प्रकाशित व्हावा यासाठी तुम्ही सांगितलेल्या सर्व साधना अधिक संवेगाने आमच्याकडून घडोत अशी आपल्या चरणी प्रार्थना करते आणि आपलं मनोगत आपण व्यक्त करावं अशी विनंती करते.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. स्वामी माधवनाथांच्या जन्मशताब्दीच्या काळामध्ये ठेवलेल्या ज्ञानेश्वरीच्या पारायणात संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये आज स्वामीजी व सरलाताई यांचं सहजीवन किंवा प्रापंचिक स्वामीजी अशा विषयावर सद्भक्त सुधीर, सद्भक्त चित्रा, सद्भक्त सुनील दादा यांनी फार उत्तम प्रकाश टाकला. मी विनोबांचं एक वचन वाचलेलं होतं की ब्रह्मचर्य आणि धर्मयुक्त गृहस्थाश्रम जवळजवळ सारख्याच योग्यतेचे आहेत असं विनोबा म्हणतात. ते सारखेच सोपे आहेत किंवा सारखेच कठीण देखील आहेत. याचं कारण दोन्हीमध्ये एक व्यवस्था आहे, एक शास्त्रीयता आहे आणि एक बुद्धी आहे. ते सारखेच सोपे आहेत किंवा सारखेच कठीण आहेत अशा करता की जर ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अर्थात शिक्षणाच्या काळामध्ये जर शिक्षणावरच केवळ लक्ष केंद्रित केलं तर ब्रह्मचर्य आश्रम सोपा आहे आणि सारखाच कठीण अशा करता आहे की त्या काळामध्ये जर इकडं तिकडं लक्ष असेल तर शिक्षण नीट संपादन होणार नाही. तसंच गृहस्थाश्रम देखील एक प्रकारे सोपा आहे. गृहस्थाश्रम हा सेवाधर्म सांगतो, तशा प्रकारे तो आचरला तर सोपा आहे. स्वार्थ जर असेल तर अनेक अडचणी गृहस्थाश्रमामध्ये निश्चित निर्माण होतात. स्वामीजींचं आणि सरलाताईंचं जे जीवन आहे ते जीवन धर्मयुक्त गृहस्थाश्रमाचं असं जीवन झालं. स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथ आणि सरलाताई यांच्या प्रपंचाला वसिष्ठ अरुंधतीची जोडी असं म्हटलेलं होतं. जर उत्तम गृहस्थाश्रम झाला तर गृहस्थाश्रमाचंच किंचित एक्सटेन्शन असलेला वानप्रस्थाश्रम आणि कोणाच्या भाग्याने किंवा कोणाच्या जीवनात जर प्रवेशला तर संन्यास ही गोष्ट स्वाभाविक असतील. स्वामीजींचा जो गृहस्थ धर्म होता तो जर अर्थार्जनाचा आणि खर्च करण्याचा अशा गृहस्थाश्रमाकडे पाहिलं तर मेळवनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी अशा प्रकारचा होता. जेवढं मिळवू तेवढं जर खर्च केलं तर समर्थ असं म्हणतात ते कठीण काळी मरोनी जाती. त्यांनी त्यांचं अर्थार्जन योग्य पद्धतीने केलं आणि वेच करताना ते अत्यंत सावध होते. स्वामीजी आणि सरलाताईंची कोणीतरी सांगितलं की त्यांची पैशावरून चालणारी लुटुपुटीची भांडणं असं ती आमच्या समोर झालेली आहेत. सरलाताई दुकानामध्ये स्वामीजींना मदत करण्यासाठी म्हणून यायच्या आणि गिराईक झाल्यानंतर जो हिशोब असेल त्याप्रमाणे पैसे घेऊन तिजोरीत ठेवायचा, पण घरी जाताना मात्र स्वामीजींकडून पैसे मागून घ्यायचा. आणि नेहमी सरलाताई जेवढे पैसे मागायच्या त्याच्यापेक्षा स्वामी 2-3 रुपये कमी घ्या म्हणून सांगायचे. तेव्हा पैशाला किंमत खूप होती. तसं सरलाताईंनी जर 10 रुपये मागितले तर ते 7 रुपये घेऊन जा म्हणायचे. ते म्हणायचे की एवढे कशाला लागतात, की तेल आणायचे, खोबरेल तेल आणायचे, मागच्या आठवड्यात तर आणलेलं होतं, तुम्हीच नाही का अंगाला रोज तेल लावत. स्वामीजी कसे कशी तरी त्यांना परवानगी देत असत. गृहस्थ धर्मामध्ये आपण जो खर्च करतो आहोत तो खर्च हा भोगामध्ये जमा होत नाही ना हे पाहणं गृहस्थाचं कर्तव्य राहतं. नाहीतर पैसे वारेमाप येत आहेत त्यामुळे भोगाची साधनं वारेमाप वाढवत आहेत अशा प्रकारचं जीवन दिसतं. स्वामीजींच्या जीवनामध्ये ही गोष्ट कधीही नव्हती. साधेपणा आणि मध्यमवर्गीय राहणी या चौकटीमध्ये स्वामीजी राहिले. स्वामीजींचं कुटुंबही त्या चौकटीमध्येच राहिलं आणि सरदार घराण्यातल्या सरलाताई या चौकटीमध्येच स्वामीजींचा संसार प्रपंच सांभाळत्या झाल्या. साधेपणा हा कंजूशीकडे नेणारा मात्र नसावा असं स्वामीजींचं मत होतं आणि तसं त्यांना भान देखील होतं. आपल्याला आपल्या स्वतःसाठी काहीही नको, मी कशा वाचूनही मी काहीही नसतानाही मी पूर्णच आहे, मला कशाचीही गरज नाही, याला अस्तेय असं म्हणतात. या अस्तेयाच्या भूमिकेचा स्वामीजी सतत अभ्यास करत असत असं मला वाटतं. वैयक्तिक रीतीने त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती, त्यामुळं जेवढं ज्याला ऑप्टिमम असं म्हणू एका साध्या जीवनामध्ये तेवढ्या योग्यतेच्या पेक्षा अधिक त्यांना अमान्य होत. अस्तेय आणि अस्तेयाच्या बरोबरीने एका परीने अपरिग्रहाच्या कसोटीवर त्यांचा प्रपंच झाला. ते दुकानदार होते. दुकानदारी करत असताना स्वामीजी असं म्हणत असत की दुकानदार आम्ही जो भाव लावू तर तो घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा मुंबईहून खरेदी केल्यानंतर जो जी आम्ही किंमत लावू त्याच्यावर तर ती योग्य लावायला पाहिजे. जर अधिकाकडे दृष्टी गेली तर अपरिग्रहाची भूमिका वाया गेली असं स्वामीजींचं मत होतं. एका प्रकारे त्यांचं जे जीवन होतं ते अशा प्रकारे पूर्णत्वाच्या म्हणजे अस्तेयाच्या आणि अपरिग्रहाच्या म्हणजे फायदाही मर्यादित घ्यायचा अशा चौकटीवर आधारित होतं. स्वामीजींचं आणि सरलाताईंचं जे परस्पर सहजीवन होतं ते सहजीवन विश्वासावर आधारित होतं. बालपणापासून त्यांचे स्वभाव एकमेकांना माहीत होते, एकमेकांना एकमेकांचे गुण माहीत होते, एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत होत्या, विचार माहित होते आणि सहजीवनामध्ये एकमेकांची प्रकृती गुण आवडीनिवडी विचार हे जुळणं गरजेचं असतं. जर जुळत नसतील, मी या विषयाचा अशा करता चिंतन मांडतो आहे की स्वामीजींचं कसं होतं याच्यापेक्षा कसं असावं याचा विचार झाला पाहिजे. जर समजा पती आणि पत्नी यांच्या गुणांमध्ये आवडीनिवडीमध्ये प्रकृतीमध्ये जर बदल फरक असेल तर कोणीतरी दुसऱ्याशी जुळून घेणं गरजेचं आहे किंवा एकमेकांनी एकमेकांशी जुळून घेणं गरजेचं आहे हे स्वामीजींच्या जीवनावरून शिकणं आवश्यक आहे. पती पत्नींच्या जीवनामध्ये सहवासानेही प्रेम निर्माण होतं. स्वामीजींचा प्रेमविवाह झाला पण सर्वांचे प्रेमविवाह होत नाहीत. आणि मग सहवासामुळे देखील प्रेम निर्माण होतं हे खरं आहे, तरी देखील सुरुवातीचे एक दिवस गेले विवाहाचे की नंतर एकमेकांच्या स्वभावाशी आणि विचाराशीच रोजचा किंवा प्रत्येक क्षणाशी संबंध असतो. त्यामुळे स्वभाव विचार हे एकमेकांशी जुळवून घेणं हे पती पत्नींनी अत्यंत आवश्यक आहे. आणि सरलाताईंनी स्वामीजींबरोबर तसंही म्हटलं तर स्वामीजींचे बालपणाचे जे बालपणीचे ते मित्र होते आणि स्वामीजींच्या बदलत्या आणि वाढत गेलेल्या अशा आवडीनिवडी परमार्थाच्या जर पाहिल्या तर सरलाताईंनी त्याला अत्यंत अनुकूल असं स्वतःचं धोरण बसवलं. एवढंच नव्हे, स्वामीजींचा प्रपंच जसा व्यापक झाला त्यांचा प्रपंच त्यांच्या मुलांनी एवढाच राहिला नाही तर अनेक साधकांचा साधिकांचा त्याच्यामध्ये समावेश झाला. तो विना तक्रार सरलाताईंनी स्वीकारला. स्वामीजींचं आणि सरलाताईंचं परस्पर विश्वासाचं नातं होतं आणि त्याचं प्रगाढ अशा एक प्रकारच्या ज्याला मैत्र असं म्हणू त्याच्यामध्ये रूपांतर झालं. मी या गुणाचा नेहमी विचार करतो. परवा 22 मेला मेच्या दिवशी माझा वाढदिवस असतो. आम्ही जागे झालो आणि मधुरातही मला म्हणाल्या की आज तुमच्या पायावर डोकं ठेवून मला तुम्हाला नमस्कार करायचा, आज तुमचा वाढदिवस आहे. तर मी म्हटलं की संसाराला आपण सुरुवात केली त्या गोष्टीला आता 31 वर्ष झाली. आता मला तुझ्याबद्दल मैत्री वाटते, आता तुम्हाला नमस्कार नको करू. स्वामीजींच्या जीवनामध्ये जीवनावरून हे मैत्र हे प्रत्येक नवरा बायकोनी पती पत्नींनी खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यांच्या जीवनामध्ये गांभीर्य, आस्तिकता आणि अपरिग्रह या शब्दावरून ज्या गांभीर्याचा प्रत्यय येतो किंवा ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम हे म्हटले तर सोपे, म्हटलं तर अवघड असं म्हणतो, पण स्वामीजींनी हा गृहस्थाश्रम अत्यंत रसिकतेने देखील केला. एकदा असं झालं की स्वामीजींच्या नात्यात कोणाचं तरी लग्न होतं आणि भागेश्वर निवासमध्ये प्रवचन तेव्हा होत होती. स्वामीजी प्रवचन करत होते, आम्ही सगळे ऐकत होतो. साधारण 35-40 श्रोते त्या काळी असत. स्वयंपाकघराचा पडदा हा सरकवलेला होता. तिथून सरलाताई हळूच डोकावल्या आणि स्वामीजींना नजरेनी सांगून त्या सीमान पूजनाला बहुतेक चालल्या होत्या. त्यांना जाणं आवश्यक होतं. मी जाते आहे असं स्वामीजींना त्यांनी सांगितलं तर स्वामीजी बर म्हणाले आणि म्हणाले थांबा थांबा, जरा पडदा उघडा बरं आणि अशा समोर या. आणि मग स्वामीजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की हा छान दिसताय तुम्ही, आता जा म्हणाले. अशी रसिकता देखील स्वामीजींच्या ठिकाणी होती आणि सरलाताईंनी देखील आपल्या पती करता सर्व प्रकारचे कष्ट केले. एकदा मी सरलाताईंना म्हटलं की तुमच्या परिस्थितीमध्ये एवढी तफावत होती, तुम्ही सरदार घराण्यातल्या, तर त्या म्हणाल्या की एकदा एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे असं म्हटलं तर मग कष्टाचं काही वाटत नाही, माझं तसं झालं म्हणाल्या. स्वामीजी जे म्हणतील ते खरंच असणार असा सरलाताईंचा प्रगाढ विश्वास होता. आणि सरलाताईंचा आणि सरलाताईंच्या बरोबर घरातल्या सगळ्या मंडळींचा स्वामीजींवर पूर्ण विश्वास होता. योगिनीताईला स्वामीजींनी त्यांच्या घरी जेव्हा ठेवून घेतलं तेव्हा आपली आपला मुलगा, आपली सून, सरलाताई, मुली अशी एक बैठक घेतली असं स्वामीजी सांगत असत. आणि स्वामीजींनी सांगितलं की तरुण मुलगी आहे, स्मशानात जाऊन ध्यानाला बसते, आज समाज कसा आहे, तिला साधनेकरता प्रोत्साहनाची गरज आहे, तसंच आधाराचीही गरज आहे, आपण आपल्या घरी तिला ठेवून घेऊयात का. आणि सगळ्यांनी जर तुम्ही म्हणत असाल तर आमची काही हरकत नाही असा निर्वाळा दिला. हे आपल्या बाबतीत लावून आपण जर पाहिलं तर कळेल किती अवघड आहे. दोघांनीही परस्परांना अतिशय समजून घेऊन प्रपंच केला जो आपणही करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सरलाताईंना स्वामीजींबद्दल आदर होताच होता, पण त्याबरोबरीने स्वामीजींनाही सरलाताईंबद्दल अत्यंत आदर होता. त्यांच्याकडे आलेल्या भगिनींना ते सांगायचे की बाहेर जाऊन सरलाताईंना नमस्कार करा आणि मग घरी जा. कधी कधी एखाद्या वेळेला भेटीला जर बोलवलं असेल तर ते सांगायचे की बाहेर सरलाताईंना नमस्कार करा आणि मग जा. आणि सरलाताईंना नमस्कार करा असं ते सांगायचे, पण एकदा त्यांनी सरलाताईंची पूजा केलेली देखील आम्ही पाहिली. स्वामीजींनी सरलाताईंचे पाय धुतले. मला असं वाटतं की पतीनी पत्नीची पूजा करणं ही गोष्ट खूपच उत्तम आध्यात्मिक पारमार्थिक भूमिका असल्याशिवाय कठीण आहे. त्यांनी परस्परांना कमी न लेखता सांभाळून घेतलं. त्यांची क्षेत्र निराळी होती. स्वामीजींचं क्षेत्र स्वामीजींच्या ठिकाणी होतं, सरलाताई सरलाताईंच्या ठिकाणी होत्या. सरलाताईंच्या ठिकाणी याचा अर्थ त्या गृहिणी होत्या, त्या आईची भूमिका बजावत होत्या. आणि स्वामीजी हे सद्गुरूंची भूमिका बजावत होते, त्या गुरुपत्नी होत्या. पण दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका अतिशय उत्तम पार पाडल्या. ते परस्पर एका विचारांनी किंवा ऐक्यांनी असे जीवनभर चालले. प्रपंचातल्या परस्परांच्या भूमिका आणि कार्यक्षेत्र देखील त्यांची सहज ठरली. सरलाताईंनी मुलांचा अभ्यास घेतला. घरातली कामं झाल्यानंतर सरलाताई दुकानात मदतीला येत असत. तेवढेच नोकर ठेवण्याच्याऐवजी घरातल्या मंडळींनी जर काम केलं तर, कारण नोकर ठेवला तर बरेच प्रश्न येतात, अगदी चोरीपासून वेगवेगळे प्रश्न येतात. त्याच्याऐवजी घरातल्या मंडळींनी ते जर केलं तर त्यांच्या मुलींनी आणि मुलांनी देखील शिक्षण सांभाळून त्यांना दुकानात मदत केलेली होती. पती आणि पत्नी यांच्यामध्ये अजून एक संघर्षाचा प्रसंग आता तर जास्त जाणवतो, तो म्हणजे एकमेकांशी सुप्त स्पर्धा. मग परमार्थामध्ये असो, नोकरीमध्ये असो, पैसे मिळवण्यामध्ये असो, मी असं म्हणेन शहाणपणामध्ये असो, म्हणजे यांनी काही बोललं तर तिने त्याला वेड्यात काढलंच पाहिजे असा जणू नियम होऊन बसलाय. हे जरी विनोदानी इतरांनी घेतलं तरी दिसायला चांगलं दिसत नाही. स्पर्धारहित निकोप असं जीवन स्वामीजी आणि सरलाताईंमध्ये होतं. सरलाताईंची स्वामीजी कधी कधी चेष्टाही करत असत तेव्हा त्या लाजून म्हणत असत, बोलत असत किंवा कधी कधी गप्प बसत असत, पण त्याच टोन मध्ये त्या दुरुत्तर केल्यासारखी स्वामींची चेष्टा कधीही करत नसत. त्यांनी परस्परांच्या भूमिकेचा आदर केला असं नेहमी मी पाहिलेलं आहे. तसं ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अशा भूमिकेमध्ये एक तरुणपणापर्यंतचा शिक्षणाचा काळ जर काढला पाहिला त्याच्यातला बालपणापासून तरुणपणापर्यंतचा तर फार मोठा काळ गृहस्थाश्रमामध्ये जातो. गृहस्थाश्रम हा नैसर्गिक भोग भावनांना एक धर्म्य असा आउटलेट आहे, मार्ग आहे. त्याच्यातून प्रजावृद्धी होते किंवा कुटुंबाची वृद्धी होते. आणि ही एकदा कुटुंबाची वृद्धी झाली की मुलांची सेवा आणि आपले आई वडील आहेत त्यांची सेवा अशी दुहेरी भूमिका गृहस्थाश्रमात पार पाडावी लागते. आणि स्वामी सरलाताईंनी ही पार पाडल्याचं दिसतं. एवढंच नव्हे तर स्वामीजींची नातवंड देखील स्वामीजींच्या घरी होती. त्यांची नात, त्यांच्या दोन नाती. मला असं वाटतं की संध्या आलीही असेल इथं एक वर्षाकरता, कदाचित एक वर्षभर संध्या इथं राहत होती. आणि मोनिका तर स्वामीजींच्या घरी शाळेकरता म्हणून राहत होतीच. त्यांच्यावरही संस्कार करणं हे एका बाजूला आणि वृद्ध माता पित्यांची सेवा करणं हे दुसऱ्या बाजूला, असं जीवन दोघंही जगले. स्वामीजींच्या मातोश्री तुलनेनी लवकर गेल्या, वडील फारच लवकर गेले, पण त्यांनी आपल्या पत्नीच्या आईला आपल्या घरी आणलं आणि आपल्या आईसारखी दोघांनी मिळून त्यांची सेवा केली. माझी अशी कल्पना की ती 1889 साली सरलाताईंच्या मातोश्री गेल्या तोपर्यंत त्यांना फुलासारखं त्यांनी सांभाळलं. आणि त्याच्या व्यतिरिक्त गृहस्थाश्रमाचा अजून एक भाव म्हणजे अतिथींची सेवा. स्वामीजी आणि सरलाताई फक्त दोघच जेवायला बसले असं जवळपास कधी झालं नाही. नेहमी एखादी तरी व्यक्ती त्यांच्याबरोबर जेवायला असे. त्या तऱ्हेने ते मौजेनी म्हणत असत की सहस्र भोजन तर कधीच घालून झालं, सहस्रावधी भोजन म्हणता येतील अशी सेवा त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांची केली. आणि प्रपंच भोगातून निवृत्तीपूर्वक असं गृहस्थाश्रमाचं पालन हा गृहस्थाश्रमामध्येच येणारा अजून एक भाग सरलाताईंच्या संमतीने, उभय संमतीने त्यांनी पती पत्नींचं विशिष्ट नातं बाजूला सारून मोठ्या प्रेमाने आणि मैत्र भावनेने राहायचं ठरवलं. आणि उर्वरित काळ त्यांनी तसा काढला. या सगळ्या अत्यंत धैर्याच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. त्यामुळं मनतः वानप्रस्थाश्रम असं ज्याला म्हणू, मनतः संसार न सोडता आणि संसार न सोडताच संन्याशाची भूमिका, याचा त्यांनी परिपूर्ण अनुभव घेतला त्यांच्या जीवनामध्ये. गृहस्थाश्रमाचा उपकार मोठा असतो. त्याच्यामध्ये आपोआप कुटुंबाची जबाबदारी आणि अशी जबाबदारी करताना गृहस्थाश्रम जर योग्य रीतीने आणि परमार्थ भावनेनी केला तर कुटुंबाची संज्ञाच व्यापक होते आणि कित्येकांची जबाबदारी व्हायला लागते. तसं स्वामी सरलाताईंनी कित्येकांची जबाबदारी वाहिली. कितीतरी मुलींची बँक अकाउंट, त्याची पासबुक स्वामीजी त्यांच्याकडे ठेवत असत आणि त्या नियमित बचत करताहेत हे पाहत असत. आणि स्वामी सरलाताई कधी कधी बँकेत जाऊन त्यांची कामं असतील ती देखील आणि या मुलींची पासबुक भरण्याची कामं देखील स्वामीजी करत असत. अशा प्रकारे गृहस्थाश्रम हा उर्वरित सर्व आश्रमांचा एक प्रकारे आश्रयदाता आहे आणि त्याच्यामध्ये संयमाने जीवन जगून पारमार्थिक प्रगती करता येते हे स्वामीजींनी दाखवून दिलं. आणि स्वामीजींनीच नव्हे तर तशा प्रकारे पतीला उत्तम साथ देऊन आपण ही देवी ज्याला म्हणू अशा फार वरच्या श्रेणीपर्यंत जीवन सर्वांना मान्य असं जेव्हा स्वरूपानंदच म्हणाले तेव्हा प्रश्नच येत नाही असं जीवन होऊ शकतं. गृहस्थाश्रमातून सत्पुरुषांना देखील शिक्षण मिळालेलं आहे आतापर्यंत आपल्या देशात, कारण सत्पुरुष काही कोणी आकाशातून पडत नाही. विवेकानी आपलं जीवन जगता जगताच तो सत्पुरुष होतो आणि गृहस्थाश्रमातून सत्पुरुष झालेले असे कितीतरी संत आहेत, जसे कबीर आहेत. कबीरांची स्वामीजी सांगायचे ती गोष्ट तर प्रसिद्ध आहे. तुलसीदास आहेत, कबीरांच्या पत्नीची कबीरांना अप्रतिम साथ. भर दुपारी 12 वाजता दिवा लावून आण म्हटल्यानंतर त्यांनी दिवा लावून आणला आणि आता याचं काम झालं परत नाही असं एक तासाभरांनी सांगितल्यावर कसलाही प्रश्न न विचारता परत घेऊन गेल्या. तर तुलसीदास पत्नी प्रेमाने एवढे पछाडलेले होते की कशाचाही विचार न करता अंधाऱ्या रात्री पाऊस पडत असताना नदी ओलांडून ते पत्नीला भेटायला गेले. त्या पत्नी त्यांना म्हणाली की नश्वर देहाकरता एवढी धडपड करताय, हीच धडपड जर परमेश्वराच्या करता लावली तर जीवनाचं कल्याण होईल. पत्नीनी तुलसीदासांच्या जीवनाचा उद्धार केला, तुलसीदासांनी त्याच्यापासून प्रेरणा घेतली. आपल्याला नाथांचा संसार माहितीये, गिरीजाबाईंनी नाथांना दिलेली साथ आणि तुकोबांचाही संसार माहितीये. या सगळ्यांनी गृहस्थाश्रमातून शिक्षण घेतलं. तुकाराम महाराजांसारख्यांना संसाराचं वैयर्थ कळलं, नाथांनाही संसाराचं वैयर्थ कळलं. दोघांची परिस्थिती वेगवेगळी होती. आई वडिलांच्या जरुरीच्या वेळेला धावून न जाणं आणि पत्नी आणि मुलांकरता मात्र उडी मारणं यांनी परमार्थाला घातक किंवा प्रतिकूल असे गुण साधकाच्या ठिकाणी देखील साधकाच्या प्रकृतीत देखील वाढीला लागतात. त्याची स्वार्थ बुद्धी वाढते, देहबुद्धी वाढते, तो संकुचित होतो. ती एक प्रकारे स्वतःच्या अंतरात्म्याशी केलेली प्रतारणा देखील असते. गृहस्थाश्रमामध्ये त्यामुळे न्यून येतं, परमार्थातली प्रगती नक्की थांबते आणि नंतर मुलांना देखील आपण घालून दिलेल्या धड्याप्रमाणे किंवा शिकवणीप्रमाणे मुलं आपल्या वृद्धापकाळामध्ये तसं वर्तन करण्याची शक्यता तरी नक्की असते. आणि दुसऱ्या टोकाला स्वामीजी आणि सरलाताईंचं जीवन, ते स्वतःचं आपलं अपत्य आणि दुसऱ्याचं अपत्य असा भेदभाव न करता घडलं. सरलाताईंना त्यांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांच्या मुलांनीही कसं फुलासारखं ठेवलं, मुलींनी मुलांनी, हे आपण पाहिलं. एक सुभाषित मी वाचलेलं होतं, पुत्रसुहु पाक कुशला पवित्राच पतिव्रता पद्माक्षी पंचपैही नारी भुवी संयाती गौरवम. पुत्रवती स्वयंपाकामध्ये अत्यंत कुशल चारित्र्य संपन्न पतिव्रता तसंच पवित्र जीवन असणारी आणि पद्माक्षी म्हणजे जिथे नेत्र अर्थात सर्व अवयव हे लिप्त न होणारे आहेत अशी देवी तुल्य हे पाच गुण ज्या स्त्रीच्या ठिकाणी असतील ती गौरवाला पात्र असते. स्वामीजी तर गौरवाला पात्र कसे होते हे सांगण्याची गरज नाही, आणि सरलातही कशा पात्र होत्या हे सांगण्याची गरज नाही. गरज आहे त्यांच्या जीवनाकडे डोळसपणाने पाहून आपल्या ठिकाणी हे गुण उतरवण्याची. त्याकरताच आपण हा चिंतनाचा एक प्रकारे प्रपंच करतो आहोत. मला असं वाटतं की परमार्थ जेवढा अनुकरणीय होता तेवढाच त्यांचा प्रपंच देखील ज्या विचारांनी त्यांनी केला तो अत्यंत अनुकरणीय होता. आणि आपण याचं चिंतन करतच आज नक्की आपल्या आपल्या ठिकाणी जाऊया. हरिओम तत्सत. हरी हरी.
स्वामीजींच्या या चिंतनानंतर सद्भक्त श्रीयुत शेखर गोडबोले स्वामीजींनी सरलाताईं स्वामी माधवनाथांनी सरलाताईंवर केले काव्य सादर करतील. तत्पूर्वी काही निवेदन आहेत. हे प्रेम स्वरूप गुरुवर हा स्वामी माधवनाथ यांच्यावरील चरित्र ग्रंथ 9 जुलै 1917 रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे. या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये असून त्याचे ऍडव्हान्स बुकिंग सवलतीच्या दरात ₹300 मध्ये आपण करू शकतो. ज्या साधकांचे बुकिंग अजून करायचे राहिलेले आहे त्यांनी किमान 3 प्रती अथवा आपल्या इष्ट मित्र सुहृद यांना भेट देण्यासाठी अजून काही प्रतींचे बुकिंग करायचे असेल अशा साधकांना ग्रंथ विक्री केंद्राजवळ ऍडव्हान्स बुकिंग करता येईल. स्वामीजींची ग्रंथ संपदा ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम उद्या सकाळी 6:30 ते 9 या वेळात याच ठिकाणी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. तसेच संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळात याच ठिकाणी स्वामी माधवनाथ यांची कार्यदृष्टी यावर परिसंवाद होणार आहे. आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. हरिओम.
सरल वर्तन सहज भावे अति लीन शोभा तुज देत से तुज देत से प्रतिहाची मानिला देव क्या से ठाई सर्व भाव करोनिया अर्पण नाव रोने दिए हन्ते से जैसी वारियाची धाव तैसे उजू तुझे अंतर आत बाहेरी निर्मळ आनंदाने भरले से माधव मोठा वाटे जना तो तुझाची सव जाणा सांडोनी नाना कल्पना शरण ये सो तुदलावी तू करुणेची मूर्ति तू सद्भावाची कीर्ति तुझे नी जगी जिती शांति दया क्षमा धन्य तू जगी पतिव्रता धन्य तू ची आदि देवता धन्य धन्य तू माता माधव लोटांगणी येतसे माधव लोटांगणी येतसे माधव लोटांगणी येतसे बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।